सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर आ चुकी है महक फिर से एक बार लौटकर आज हमारे साथ हमारे गेस्ट यहां पर ज्वाइन हो चुके हैं, उन्हीं से बातें आज हम करने वाले हैं।
रेड एफएम एमएच 93.5
सो लॉकडाऊनच्या काळामध्ये असं झालंय की बऱ्याच लोकांचे जॉब्स गेलेत, हाताला काम राहिलेलं नाहीये, पण याच काळामध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये एक वेगळीच संकल्पना शोधून काढली आहे एका महिला बचत गटांनी, आणि सासू सून मिळून वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करून छानपैकी त्यांचा उदरनिर्वाह करतायत आणि छानपैकी सुंदर बिझनेस त्या रन करतायत। आज आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत।
नमस्कार मॅडम।
नमस्कार, कशा आहात?
एकदम छान। मी राजमाता गटाचे अध्यक्ष बोलते, वैशाली राजेंद्र काशे। आम्ही सुरुवात आधी बचतीपासून सुरुवात केली, 100-100 रुपये बचत चालू केली ती आमच्या सासूंच्या गटांची। नऊ सभासद आहे आमच्या गटामध्ये। आणि नंतर मग आम्हाला असे एक नगरे साहेब आणि भेटले, मग त्यांनी सांगितलं तुम्ही घरगुती करून उपयोग नाही, थोडस नगरे साहेब इकडे यायचे आमच्याकडे भेट द्यायला गटाला आमच्या आणि सांगायचे। मग आमची आणि वहिनी साहेबांची त्यांनी ओळख करून दिली, असं म्हणल्या तुम्ही घर बँकेत जाऊन निस्त कर्ज घरात घेऊन खर्चून त्याचा काही उपयोग नाही, अशा तरी व्यवसाय चालू करा। वहिनी साहेबांनी आम्हाला 1.5 लाख रुपये पहिल्यांदा लोन दिलं। म्हणजे कुठला व्यवसाय करायचा आणि काय खपवायचं, कुठं काय खपवायचं काही माहित नव्हतं। आणि नंतर मग त्या म्हणल्या असं करा आपण पापड विनोद करू चालू, मशीन शोधायची सुरुवात। औरंगाबाद वरून आम्ही पापड मशीन खरेदी केली।
थोड़ी देर में लौट कर आएंगे, बातें कंटिन्यू करेंगे। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो।